Hi there, my name is Annie Elise, aka your true crime BFF and host of the podcast Serialously. I have been a true crime enthusiast forever, but I wished somebody would break down the cases for me like a friend, giving all the details and discussing every twist and turn. So I decided to create a podcast that does just that. Serialously with Annie Elise is topping the charts with over 1 million weekly downloads. I do the deep dives in these cases so you don't have to, diving into all the raw details, saying what we're all thinking, and in a conversational way, just like having a conversation with your best friend. So join me and let's talk all things true crime. Serialously with Annie Elise. New episodes drop every Monday and Thursday wherever you get your podcasts.
सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस ऍक्टर डिरेक्टर प्रसाद ओके यांच्यासोबत. आणि प्रसाद दादा, आता मला हे विचारायचं होतं की एखादी गोष्ट जी बऱ्याच दिवसांपासून तुला करायची होती बट वेळ मिळत नव्हता म्हणून ती करता आली नाही, पण आता वेळ मिळाला आणि ती गोष्ट तू केली, ती कुठली?
दोन गोष्टी, एक तर वाचन आणि गाणं. बऱ्याच म्हणजे शेड्यूलमुळे वाचन जरा थांबलं होतं, कारण गेली 4 वर्ष मी कच्चालिंगो आणि हिरकणी दोन फिल्म बॅक टू बॅक केलं आणि ते दोन्ही खूप मोठ्या फिल्म होत्या, त्यामुळे दोन दोन अडीच अडीच वर्ष त्या दोन्ही फिल्म्सला मला द्यावं लागलं. सो गेले 4 वर्ष माझं वाचन फार कमी झालं, तर ते या निमित्ताने परत सुरू झालं एकदा. आणि माझं जे रोज इन्स्टावर लाईव्ह सेशन असतं त्याच्यात दोन दोन तीन तीन दिवसात एकदा गाणं पण असतंच, म्हणजे कोणाच्या तर कोणाच्या तरी आठवणीत ज्या वेळेला अख्तर साहेबांची गाणी गायला किंवा पुलझर साहेबांची गाणी गायलो किंवा ऋषी कपूर ज्या दिवशी गेले त्या दिवशी त्यांची गाणी गायलो, तर गाणं परत एकदा रिफ्रेश करता येते मला.
93.5 रेड एफएम बजाते रहो.
Hi there, my name is Annie Elise, aka your true crime BFF and host of the podcast Serialously. I have been a true crime enthusiast forever, but I wished somebody would break down the cases for me like a friend, giving all the details and discussing every twist and turn. So I decided to create a podcast that does just that. Serialously with Annie Elise is topping the charts with over 1 million weekly downloads. I do the deep dives in these cases so you don't have to, diving into all the raw details, saying what we're all thinking, and in a conversational way, just like having a conversation with your best friend. So join me and let's talk all things true crime.
Serialously with Annie Elise. New episodes drop every Monday and Thursday wherever you get your podcasts.